आजचे दैनिक सुभक्तिपर बोध 4 जानेवारी. अपूर्ण ख्रिस्ती लोकांसाठी आशा, कारण पवित्र होणाऱ्यांना त्यांनी एकाच अर्पणाने सर्व काळचे पूर्ण केले आहे. इब्री लोकासपत्र 10:14. हा शास्त्रलेख आपल्यासारखा अपूर्ण पाप्यांसाठी उत्तेजनाने भरलेला आहे आणि त्यात पवित्र जीवनासाठी विपुल प्रेरणा आहे. म्हणजेच तुम्ही तुमच्या स्वर्गीय पित्याच्या दृष्टीने पूर्ण आणि सिद्ध आहात अशी खात्री तुम्ही बाळगू शकता. पण तुम्ही स्वतःमध्ये पूर्ण आहात असे नाही, तर नेमके ह्यामुळे की तुम्ही आता पूर्ण नसता पवित्र केले जात आहात, पवित्र बनवले जात आहात. म्हणजे असे की देवाच्या अभिवचनावर विश्वासाद्वारे तुम्ही तुमच्या हेलकावणाऱ्या अपूर्णतेपासून अंशाने वाढत जाणाऱ्या पवित्रतेकडे वाटचाल करीत आहात. हाच इब्री 10:14 प्रमुख मुद्दा आहे. तुमचा विश्वास तुमच्यात पापाचा त्याग करण्याची आणि पवित्रतेत अंशाने प्रगती करण्याची उत्खंठा निर्माण करतो का? हा असा विश्वास आहे की जो अपूर्णतेच्या ढगाळ स्थितीतही ख्रिस्ताकडे पाहून म्हणू शकतो, तू तर मला तुझ्या दृष्टीने पूर्वीच पूर्ण केले आहेस. हा विश्वास म्हणतो, ख्रिस्ती, आज मी पाप केले आहे पण मला माझ्या पापाचा वीट आला आहे, कारण तू नियमशास्त्रातील आचार माझ्या अंतकरणात लिहिले आहेस, म्हणून ते पाळण्याची मला उत्कंठा लागली आहे. आणि जे काही तुझ्या दृष्टीने मान्य व आवडणारे आहे ते तू माझ्यामध्ये साधून देतोस. इब्री 13:21. आणि म्हणून जी पापे अद्यापही माझ्या हातून होतात त्या पापांचा मला वीट आला आहे. इतकेच नव्हे तर मला माझ्या मनात उद्भवणाऱ्या पापी विचारांचा सुद्धा वीट आला आहे. हाच तो खरा आणि अस्सल विश्वास आहे ज्याद्वारे आम्ही तारले जातो. हाच तो विश्वास आहे जो पुढील वचनांचा गोड आस्वाद घेऊ शकतो, कारण पवित्र होणाऱ्यांना त्याने एकाच अर्पणाने सर्व काळचे पूर्ण केले आहे. हा बलवानांचा गर्विष्ठपणा नाही, ही त्या दुर्बळ पाप्यांची ओरड आहे ज्यांना तारणकर्त्याची गरज आहे. मी तुम्हाला हाक मारतो, तुम्हाला विनंती करतो की इतके दुर्बळ व्हा की ख्रिस्तावर तुमचा असा विश्वास शोभून दिसला पाहिजे.